ആകാശവാണി മുംബൈ. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. किनारपट्टीवरची राज्य आणि बंदराची शहरं विकसित भारताच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावतील असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विश्वास. केरळात खोल पाण्यातल्या आंतरराष्ट्रीय बहुउपयोगी बंदराचं केलं लोकार्पण. वेव्ज परिषदेत वेव्ज बाजारानं पहिल्या 1.5 दिवसात केला 254 कोटी रुपयांचा व्यवसाय. महाराष्ट्रात उत्कृष्ट दर्जाच्या चित्रीकरणासाठी 2 अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. निफ्टी वेव्हचं इंडेक्सचं उद्घाटन. ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि डेन्मार्क यांच्यात नव्यानं सामंजस्य करार. आणि कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या रोज एव्हेन्यू न्यायालयाकडून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना कारणे दाखवा नोटीस जारी. भारताच्या किनारपट्टीवरची राज्य आणि बंदरांची शहरं विकसित भारताच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. केरळात तिरुवअनंतपुरममध्ये विळिंजम इथं खोल पाण्यातल्या आंतरराष्ट्रीय बहुउपयोगी बंदराचं उद्घाटन आणि लोकार्पण आज मोदी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. आत्तापर्यंत भारतातली 75% समुद्र मार्गानं होणारी आयात देशाबाहेरच्या बंदरांवर होत होती. ही सर्व प्रक्रिया अत्यंत खर्चिक होती. आता या विळिंजम बंदरामुळं हा खर्च वाचणार असून त्याचा उपयोग केरळवासियांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याकरता होईल असं ते म्हणाले.
अभी तक भारत का 75% ट्रांसशिपमेंट भारत के बाहर के पोर्ट पर होता था. इससे देश को बहुत बड़ा रेवेन्यू लॉस होता आया है. ये परिस्थिति अब बदलने जा रही है. अब देश का पैसा देश के काम आएगा. जो पैसा बाहर जाता था वो केरला और विलिंगजम के लोगों के लिए नई इकोनॉमिक अपॉर्चुनिटी लेकर आएगा.
विळिंजम इथं 8,800 कोटी रुपये खर्चून उभारलेलं हे बंदर देशातलं पहिलं अर्ध स्वयंचलित तसंच खोल पाण्यातलं कंटेनर वाहतूक करणारं बंदर ठरणार आहे. समारंभाच्या आधी प्रधानमंत्र्यांनी बंदर सुविधांना भेट दिली आणि कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर अमरावती इथं त्यांच्या हस्ते 58,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी झाली. भारतानं गेल्या 10 वर्षात भौतिक सामाजिक तसंच डिजिटल प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून गेल्या 10 वर्षात बियाणं आणि खतासाठी 12,00,000 कोटी खर्च केल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. वेव्ज परिषदेत वेव्ज बाजारानं पहिल्या 1.5 दिवसात चित्रपट संगीत अॅनिमेशन VFX आदी क्षेत्रात 254 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पुढच्या 2 दिवसात यात आणखी भर पडेल असं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. वेव्ज बाजारामधल्या खिडकी गाव या प्रकल्पानं एशियन सिनेमा फंडशी VFX करार केला. या प्रकल्पाचं मूल्य 2 कोटी रुपये इतकं आहे. जागतिक प्रेक्षकांसाठी कंटेंट निर्मिती करण्याच्या उद्देशानं सध्या OML आणि गॅझप्रॉम मीडिया यांच्यात करार होणार आहे. त्याचप्रमाणे दिग्दर्शक मकिको इबाबा यांनी शिन चान इंडिया इयरची आजच्या वेव परिषदेत घोषणा केली. वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य शिखर परिषदेत दुसऱ्या दिवशी आज जागतिक माध्यम संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. तंत्रज्ञान आणि परंपरा हातात हात घालून जायला हव्यात असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या सत्राचं उद्घाटन करताना म्हणाले. तंत्रज्ञानामुळे तरुण पिढीचा अनुभव समृद्ध होतो. विकसित भारताच्या निर्मितीसाठी नवोन्मेष आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं. संस्कृती सर्जनशीलतेला प्रेरित करते असं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. संस्कृतीच्या वैविध्याला आपण पाठिंबा द्यायला हवा असंही ते म्हणाले. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यावेळी उपस्थित होते. या सत्रात 77 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. माध्यमांमधून पसरणाऱ्या चुकीच्या माहितीला आळा घालायला हवा यावर सर्व प्रतिनिधींचं एकमत झालं. भारत अमेरिका सर्जनशीलता परिसंस्थेला चालना देण्यासाठी वेव्ज परिषदेत सत्र आयोजित करण्यात आलं. अमेरिकेचे काउन्सिलर माईक हँकी यांनी या सत्राचं उद्घाटन केलं आणि उपस्थितांना संबोधित केलं. भारतानं आपलं तत्वज्ञान ज्ञान आणि शिकवणीच्या आधारे जगाच्या ज्ञानात भर टाकली असं उद्योजक नीता अंबानी म्हणाल्या. त्या वेव्ज परिषदेत एका चर्चासत्राला संबोधित करत होत्या. भाषा साहित्य, संगीत आणि वैद्यकीय ज्ञान अशा सर्वच क्षेत्रात भारतानं जगाला भरीव योगदान दिलं आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या. वेव्ज परिषदेत आज रेडिओ रिइमॅजिन्ड या विषयावर चर्चासत्र झालं. नभोवाणी हे खरोखर लोककल्याणासाठी काम करणारं माध्यम असून भारत ही नभोवाणीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे, असं प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शशी वेंपट्टी यावेळी म्हणाले. समाजाच्या विविध स्तरातले श्रोते नभोवाणीला लाभले आहेत, असंही ते म्हणाले. वेव्ज परिषदेत जगभरातले आशय निर्माते, विविध माध्यम समूहांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सहभागी होत आहेत. या परिषदेतून निर्माण होणाऱ्या संधीविषयी क्राफ्टन इंडियाचे वरिष्ठ अधिकारी सौरभ शहा म्हणाले.
वेव्ज 2025 मध्ये क्राफ्टन इंडियाला सहभागी करून घेतल्याबद्दल मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे मनापासून आभार मानतो. वेव्ज 2025 मध्ये गेमिंग सेक्टर मधील क्रिएटर्स, डेव्हलपर्स आणि पब्लिशर्स हे सर्वजण एकत्रित आले आहेत. क्रिएट इन इंडिया, मेक इन इंडिया या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विजनच्या अनुषंगाने क्राफ्टन इंडिया मध्ये मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि इन्क्युबेशनच्या संधी आम्ही उपलब्ध करत आहोत. क्राफ्टन इंडिया अर्ली टॅलेंट प्रोग्रामच्या अंडर आम्ही विविध इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेजेस मधून इंटर्न्स आणि फुल टाइम एम्प्लॉईज हायर करत आहोत.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIRNews_Mumbai या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात 2 अत्याधुनिक स्टुडिओ उभारले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबईत सुरू असलेल्या वेव्ज परिषदेत भारत पॅव्हिलियनला मुख्यमंत्र्यांनी आज भेट दिली, त्यावेळी त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. या 2 स्टुडिओच्या उभारणीसाठी प्राईम फोकस आणि गोदरेजसोबत सामंजस्य करार केले आहेत. या स्टुडिओंमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रीकरण करता येईल, असं त्यांनी सांगितलं. गोदरेजच्या सहाय्यानं पनवेलमध्ये 2000 acres जागेवर चित्रनगरी उभारली जाणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आता चित्रनगरी उभारण्यासाठी जागेची नाही तर तंत्रज्ञानाची गरज आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आता फिल्म सिटी म्हणजे लोकेशन नाही आहे, आता फिल्म सिटी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही सगळी असलेली ही फिल्म सिटी असणार आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच त्या ठिकाणी शूटिंगपासून प्रॉडक्शन, पोस्ट प्रॉडक्शन सगळ्या गोष्टीकरता इकोसिस्टीम त्या ठिकाणी असेल.
मुख्यमंत्र्यांनी आज राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी वेव्ज इंडेक्सचं अनावरण केलं. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या 43 कंपन्यांच्या समभागांचा सहभाग या निर्देशांकात आहे. राज्य सरकारनं आज 2 विदेश विद्यापीठांशी सामंजस्य करार केले. नवी मुंबई इथं AJUCity तयार करणार असून यात जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांपैकी 10-12 विद्यापीठं आणली जाणार आहेत. अशाच प्रकारच्या 2 विद्यापीठांशी आज करार झाले. या अंतर्गत दोन्ही विद्यापीठं प्रत्येकी 1500 crore rupees गुंतवणूक करणार आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि डेन्मार्क यांनी आज नव्यानं सामंजस्य करार केला. 2070 शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट गाठण्याच्या भारताच्या महत्वाकांक्षी लक्ष्याला या करारामुळं पाठबळ मिळणार आहे. दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञान सहयोग, विशेषतः स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा उपायांची देवाणघेवाण वाढवणं हा या कराराचा उद्देश आहे. नॅशनल हेरॉल्ड कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या रोज एव्हेन्यू न्यायालयानं काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना आज नोटीस जारी केली आहे. सोनिया गांधी आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल का घेऊ नये याची कारणं स्पष्ट करायला न्यायालयानं सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. किनारपट्टीवरची राज्य आणि बंदरांची शहरं विकसित भारताच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विश्वास. केरळात खोल पाण्यातल्या आंतरराष्ट्रीय बहुउपयोगी बंदराचं केलं लोकार्पण. वेव्ज परिषदेत वेव्ज बाजारानं पहिल्या 1.5 दिवसात केला 254 crore rupees व्यवसाय. महाराष्ट्रात उत्कृष्ट दर्जाच्या चित्रीकरणासाठी 2 अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. निफ्टी वेव्ज इंडेक्सचं उद्घाटन. ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि डेन्मार्क यांच्यात नव्यानं सामंजस्य करार आणि कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या रोज एव्हेन्यू न्यायालयाकडून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना कारणे दाखवा नोटीस जारी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.